வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே. குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜெய். சப சந்தன கீ ஜெய. ஜெய ஜெய ரகுவீர். आज प्रवचनाचा प्रारंभी आपल्या केंद्रात नित्य येणारा एक साधक त्याच्या मातोश्री केदारनाथला गेलेल्या होत्या आणि ज्या दिवशी ही दुर्घटना घडली सोमवारी खऱ्या अर्थाने पाणी आलं, रविवारी देखील आणि नंतर सोमवारी देखील. रविवारी त्यांनी केदारनाथचा डोंगर उतरून खाली यायला सुरुवात केलेली होती. त्यानंतर त्यांचा जवळपास इथल्या पुण्यातलीच एक चांगली ट्रॅव्हल कंपनी आहे, त्यांच्या मार्फत ते गेलेले होते. ते सगळे मिळून 26-27 जण आहेत आणि त्यांचा कुठलाही नंतर संपर्क होऊ शकलेला नाही. त्याचा भाऊ गेली 15-20 दिवस तिथे ठाण मांडून बसलेला होता, तर तो आज परत येईल. काय झालं असेल काही सांगता येत नाही. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे सर्व अडकलेल्या लोकांची त्यांनी सुटका केलेली आहे. आता कोणी अशा रीतीने अडकलेलं आणि जीवित असलेलं असं सरकारच्या मते तसं कोणी नाही. असं असल्यामुळं अप्रत्यक्ष रीतीने त्यांनी जे सूचित करायचं ते सूचित केलेलं आहे. त्यातूनही काही चांगलं घडो आणि त्या जर परत आल्या तर उत्तमच होईल, याच्यात काही शंका नाही. पण दुसरी शक्यता देखील असू शकते. जे काही असेल ते त्यांच्या कल्याणाकरता म्हणून किंवा त्यांच्या करता प्रार्थना म्हणून एकतर परत याव्यात म्हणून आणि जर तसं होणार नसेल तर त्यांना शांती मिळावी म्हणून आपण एक मिनिटभर डोळे मिटून प्रार्थना करू. Hari 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 Swami. पूर्वीच्या काळी सगळ्याच प्रकारच्या तीर्थयात्रा कठीण होत्या. महाराष्ट्रातून उत्तरेकडे जर जायचं तर मध्ये फार वाटमाऱ्या होत असत जेव्हा चालत लोक जात असत. तीर्थयात्रेला जाणं म्हणजे संसारातला सगळ्या प्रकारचा रस संपला किंवा आता परत येण्याची इच्छा नाही, आलो तर ठीक नाही आलो तर ठीक अशा पद्धतीने एका विरक्तीने तीर्थयात्रेला जाणं अशा प्रकारची भावना होती. आता या ट्रॅव्हल कंपन्या रस्ते बनवणं त्या त्या ठिकाणी राहण्याच्या सोयी एक प्रकारे अर्थचक्र निर्माण झालेलं आहे. आपणही जाऊ शकतो कारण आपल्याजवळ पैसे असतात किंवा कंपन्या तशा रीतीने तुम्हाला लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन देखील LFC च्या देखील योजना असतात. परमार्थ करायचा असेल तर मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो की तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही परमार्थ करत असाल तर निश्चित सांगतो की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आणि साध्या तीर्थयात्रा इथून आळंदीला जाणं एवढं करू शकतो आपण. गर्दी नसेल अशा काळात पंढरपूरला जाणं असं इतपत करू शकतो. समर्थांनी सांगितलं मग विचारी मनी जिकडे तिकडे धोंडा पाणी उगाच वणवण हिंडोनी काय होते. ऐसा विचार ज्यासी कळला तेने संत संग धरिला. संत संगे देव सापडला बहुता जनासी. पण आपल्याला कष्ट करायचे असतात, दृश्य पाहायचे असतात, कसं अवघड आहे ते जाऊन पाहायचं असतं. परमार्थाखेरीज अन्य कारण फार असतात. परमार्थियांकरता मी सांगतोय. बाकी जाण्याची सुरसुरी आली, प्रकृतीच आमची फिरण्याची आहे, मग फिरा, काय त्याला काही इलाज नाही. मला प्रत्यक्षत माझी मत माहीत असून देखील लोक तिकीट काढूनच सांगायला येतात. तिकीट काढलेलं असतं पण विचारतात की असं असं जायचंय. मग नाही तिकीटही झालंय. मी म्हणतो जा. खरा आनंद मिळवण्यासाठी फिरण्याची गरज नाहीये, शांत बसण्याची गरज आहे. तरी देखील ही जी ठिकाणं आहेत ही अतिशय पवित्र समजली आहे. शेकडो वर्षांपासून तीर्थस्थान म्हणून ही प्रसिद्ध आहेत. पण परवा मी पेपरमध्ये 80 वर्षाचं केदारनाथ, 80 वर्षापूर्वी असलेलं केदारनाथ मंदिर तुम्ही पाहिलेला आहे तो फोटो, तर तिथं फक्त एक मंदिर आहे आणि आजूबाजूला काही नाही. आणि पुजारी 14 किलोमीटर वरून रोज तिथे येऊन पूजा करून रात्री मुक्कामाला परत जात असे. तिथं कोणीही राहत नसे. ही दुर्घटना घडण्याच्या आधी तिथं कशा प्रकारचं टुरिस्ट सेंटर होऊन गेलेलं होतं राहण्याच्या सोयी, हे आपण सगळं पाहतो. आणि विध्वंस झाल्यानंतर जवळपास 80 वर्षापूर्वी होतं तितकंच आता शिल्लक राहिलेलं आहे. मला पोफळे काका म्हणाले की अनंतरावांकडं, परमपूजनीय वरदानंद भारतींकडं ते गेलेले होते, तर ते म्हणाले खरं म्हणजे इथून पुढे जायला, उत्तरकाशी पासून पुढे तीर्थयात्रेला जायला गाडीची व्यवस्था, हेलिकॉप्टर वगैरे तर नाहीच, काही करता कामा नाही. लोकांना पुढे जाऊ दिलं जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे, असं ते तिथं उत्तरकाशीत बसून सांगत होते. कारण म्हणाले हा हिमालय हा लहरी बादशाह आहे, केव्हा काय करेल काही सांगता येत नाही. आणि तसं जर पाहायचं झालं तर खिशात जरासे पैसे नसतील तर परमार्थाच्या ओढी करता तीर्थयात्रा करणारे खरंच आपण आहोत का? आपण तितके आहोत का परमार्थी आणि तीर्थयात्रेची ओढ असणारे? असं जर पाहिलं तर नाही असं उत्तर अनेकांच्या बाबतीत येईल. जे झालं ते झालं. मी तुम्हाला परमार्थाकरता सांगतो आहे, कोणावर टीका करण्याचा उद्देश नाही. पण तुमच्या पुरतं जर म्हटलं तर इथली साधी साधी कुठेतरी भक्तिभावाने आळंदीला गेलं तरी खूप आहे. त्याच्याकरता फार भाराभर फिरण्याची गरज नाही. आणि रोज वेळ काढून साधना करणं जास्त महत्वाचं आहे. 1.5 तास 2 तास ध्यानाला बसणं हे जास्त महत्वाचं आहे. हरी विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. पाचव्या अध्यायामध्ये आलेली जीवनमुक्ताची जी लक्षणं आहेत ती खऱ्या अर्थाने या श्लोकापासून सुरू होतात. मागची जी प्रवचनं 7-8 प्रवचनं झाली ती संन्यासी आणि कर्मयोगी यांच्या तुलनेचा जो प्रश्न अर्जुनाने विचारलेला होता आणि एकच काय जे श्रेयस्कर असेल ते भगवंतांनी आपल्याला सांगावं, द्वयर्थ बोलू नये असं अर्जुन म्हणत होता, त्याच्या उत्तरादाखल भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितलं ते आपण पाहिलं. भगवंत अर्जुनाला म्हणाले की दोन्हीही निःश्रेयस कर आहेत, संन्यास आणि कर्मयोग दोन्हीही तितकेच निःश्रेयस कर आहेत. निःश्रेयस म्हणजे मोक्ष प्राप्ती कर, अभ्युदय म्हणजे लौकिक संपादन करणं, भरभराट होणं, आणि निःश्रेयस म्हणजे परमात्मा प्राप्ती होणं. संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही निःश्रेयस प्राप्त करून देण्यासाठी समर्थ आहेत, पण त्यामध्ये देखील तयोस्तु संन्यासापेक्षा कर्मयोग हा विशेष आहे, अधिक चांगला आहे असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. अर्जुनाला समोर ठेवून भगवंत अर्जुना करता असं म्हणाले, तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते, कर्मयोग हा अधिक अधिक ठीक आहे, अधिक चांगला आहे, पण दोन्ही निःश्रेयस प्राप्त करून देण्यासाठी म्हणून समर्थ आहेत. आणि तसंही सांख्य योगो पृथक बाला हा प्रवदंती न पंडिता, हा अज्ञानी लोक सांख्य आणि योग हे दोन वेगळे आहेत असं मानतात, अडाणी लोक तसं मानतात, बाला हा म्हणजे ज्यांची बुद्धी बाल आहे असे, पंडित असं कधीही मानत नाहीत. एकामध्ये दोघांचंही फळ येऊन जातं. जर कोणी उत्तम संन्यासी झाला तर संन्यासामध्ये संन्यासीही आला आणि कर्मयोगीही आला, कारण संकल्पाचा संन्यास केल्याशिवाय कोणी संन्यासी होऊ शकत नाही. आणि मी कर्म करतो या संकल्पाचा त्याग केल्याशिवाय कोणी कर्मयोगी देखील होऊ शकत नाही. त्यामुळे कर्मयोगी आणि संन्यासी हे अंतर अनुभवांनी एकच आहेत. भगवंतांनी संन्याशाची व्याख्या देखील केली की तो द्वंद्वरहित असतो आणि सुखम बंधात प्रमुच्यते, अत्यंत सुखे नैव तो सर्व बंधातून, सर्व बंध याचा अर्थ जीवपणाने असणं हाच बंध, देह भावनेचा बंध, कर्मफळाचा बंध, जन्म मरण भावनेचा बंध, हे सगळे बंध सुखे नैव संन्यासी ओलांडून जातो. आणि कर्मयोगी देखील करून लिप्त होत नाही, कुर्वन अपि न लिप्यते, सर्व प्रकारची कर्म करत असताना देखील कर्मयोगी हा मुळीच लिप्त होत नाही. आणि मग तो केवळ मनानी, केवळ बुद्धीनी, केवळ इंद्रियांनी कर्म करतो, पण संगरहित होऊन कर्म करतो आणि आत्मशुद्धी करता तो कर्म करतो असं सांगून भगवंतांनी जो युक्त आहे, योग युक्त आहे, कर्मयोगाच्या युक्तीने जो संपन्न झालेला आहे तो अखेर पक्षी शांतीलाच प्राप्त होतो. निष्ठांच्या योगाने जी शांती मिळते त्या शांतीचा तो धनी होतो असं सांगितलं. अशा प्रकारे संन्यासी आणि कर्मयोगी जे स्थान प्राप्त करतो आणि ज्या बोधाला तो जाऊन पोचतो ती मुळात परमात्म्याची परिशुद्ध स्थिती तशीच असते, आणि तिथं तो जाऊन पोचत असल्यामुळं तो परमात्म्याशी एकरूपता मिळवतो असं भगवंत म्हणाले. भगवंत असं म्हणाले की लोकांच्या ठिकाणी जी कर्तृत्वाची भावना असते कर्म प्रेरणा असते ही ईश्वर मुळीच निर्माण करत नाही. ती जीवानी आपल्या आपल्या पद्धतीनी स्वभावानी मिळवलेली असते. प्रकृतीगत अशी ती भावना असते. न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभु न कर्मफल संयोगम. आणि कर्म आणि त्या कर्माचं फळ मिळवणं त्याचा संयोग होणं हे देखील भगवंतावर मुळीच नाही. स्वभावस्तु प्रवर्तते. स्वभावानी हे आपल्या आपल्या ठिकाणी निर्माण होतं. आणि ईश्वर हा कोणालाही पाप देत नाही. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः. आणि कोणालाही तो पुण्य देत नाही. पाप आणि पुण्य जीव स्वकर्मानी मिळवतो. तो अज्ञानानी आवृत्त असल्यामुळं तो पाप पुण्यानी मोहित होतो. ईश्वर त्याच्या संबंधी पाप पुण्या संबंधी कधीही काहीही करत नाही. तो अतिशय अलिप्त असतो. आणि असा हा अलिप्त असलेला ईश्वर तसंच कर्मामधून आपण अत्यंत अलिप्त झालेले आहोत आणि परमात्म स्वरूप झालेले आहोत असा जीव किंवा सुखानी बंधातून बाजूला झालेला असा संन्यासी ते दोन्हीही एकच यांच्या ठिकाणी त्या ईश्वराचा भाव अज्ञान नाहीस होऊन आदित्यवत प्रकाशतो असं भगवंत म्हणतात. ज्ञानेन तु तद अज्ञानम येषाम नाशितमात्मनः. ज्यांच्या ठिकाणी ज्ञानामुळे अज्ञान संपूर्ण जात संपूर्ण नाहीस होत तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशयती तत्परम. त्या परम पुरुषाचं ज्ञान आदित्यवत त्यांच्या अंतःकरणात सूर्य उगवल्यानंतर जशा सगळं जगत स्पष्ट दिसायला सुरुवात होईल तशा प्रकारे त्याला परमात्म ज्ञान अतिस्पष्टपणे होत. अशा परमात्म्याच्या ठिकाणी तद्बुद्धय तदात्मान तन्निष्ठा तत्परायण तो त्यालाच त्याच्याच ठिकाणी सगळी बुद्धी लावतो. तोच आपल्या अंतर्यामी बसून घेतो. त्याच्या ठिकाणीच निष्ठा करून निष्ठा ठेवून जपतो. आणि तो तत्परायण ते मिळवण्याचीच इच्छा धरणारा असा होतो. असा देह टाकल्यानंतर अपुनरावृत्तीम तो पुन्हा जन्माला येत नाही. देह असतानाच आपण परत जन्माला येत नाही याची त्याला खात्री असते. देह असतानाच देहाशी माझा संबंध नाही अशीच त्याची खात्री असते. ज्ञानानी त्याच्या ठिकाणी असणारी सगळी कल्मश नाहीशी झालेली असतात असं भगवंत म्हणतात. आणि मग हा श्लोक आला. इथपर्यंत ज्यांनी जीवन मिळवलं त्याचं जीवन हे जीवन मुक्ताचं जीवन असं समजलं जातं. तो कर्मयोगी असो अथवा संन्यासी असो अंतर अनुभवानी तो परमात्म्याशी एकरूपता पावलेला आणि परमात्म ज्ञानाने संपन्न झालेला असाच असतो. त्याचं वर्तन कसं असतं? जो सायुज्य मुक्तीचा धनी झालेला आहे आणि आत्मनिवेदन भक्तीचा जो अधिकारी आहे तो चालतो कसा, बोलतो कसा, कर्म करतो कसा, त्याची दृष्टी कशी असते हा आपला मूळ विषय चाललेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत जीवन मुक्ताचं चरित्र भगवद्गीतेमध्ये जे आलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. पहिलं त्याची दृष्टी कशी असते याच्याबद्दल भगवंत सांगतात. ते असं म्हणतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे. विद्या विनय संपन्न असा ब्राह्मण, गवी, गाय, हस्तिनी, हत्ती, शुनी चैव श्वपाकेच, कुत्रा तसंच चांडाळ देखील पंडिता हा समदर्शिना हा, असा जो पंडित असतो जीवनमुक्त असतो तो त्यांच्याकडे समदर्शिना हा समदृष्टीने पाहणारा असा असतो. परमात्मा ज्ञान अंतर्यामी झाल्यामुळं आणि तो परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे असा भाव निर्माण झाल्यामुळं आणि तशा बोधानेच विश्वाकडे पाहत असल्यामुळं हा जो पंडित, पंडित याचा अर्थ ज्याची बुद्धी शुद्ध झालेली, पंडा बुद्धी झालेली आहे असा हा पंडित समदर्शी नसतो, सर्वांकडे एका पद्धतीने पाहतो, सम भावनेने पाहतो. त्याच्या पुढचाही श्लोक असा आहे, इहै व तैहि जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. त्यांनी इथंच जन्म जिंकलेला असतो, चालू जीवनातच तो जन्म जिंकतो, चालू जीवनातच सर्ग म्हणजे संसार तो जिंकतो, चालू जीवनामध्येच जन्म मरण रूपी संसाराला त्यांनी जिंकलेलं असतं समदृष्टीमुळं. येषां साम्य स्थितं मनः, ज्याचं मन साम्याला साम्य दृष्टीला प्राप्त झालेलं आहे तो इथंच ऐहिक जिंकतो, इथंच लौकिक जिंकतो. कारण निर्दोषम ही समम ब्रह्म, कारण ज्या ब्रह्माशी तो एकरूप झालेला आहे ते ब्रह्म अत्यंत निर्दोष असल्यामुळं ब्रह्मतेला प्राप्त झालेला हा देखील निर्दोष असा राहतो, दोषरहित होऊन जातो. तस्मात ब्रह्मणी ते स्थित, म्हणून तो ब्रह्माच्या ठिकाणीच स्थित होऊन राहतो. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य, जे प्रिय आहे ते प्राप्त झाल्यानंतर जो फार आनंदी होत नाही. न उद्विजेत प्राप्यच अप्रियम, आणि अप्रिय प्राप्त झाल्यामुळं जो उद्वेगत नाही, स्थिर बुद्धीही, ज्याची बुद्धी अत्यंत स्थिर स्थित अशी झालेली असते, असमूढ, मूढता ज्याच्या जीवनातून संपूर्ण गेलेली असते, ब्रह्मवित, असा ब्रह्मवित ब्रह्माला जाणून ब्रह्मणी स्थित, ब्रह्माच्या ठिकाणी कायम राहणारा असा होतो. बाह्य स्पर्शेषु असत्तात्मा, जे बाह्य स्पर्श आहेत इंद्रियांना होणारे जगताचे स्पर्श म्हणजे बाह्य स्पर्श, या बाह्य स्पर्शाविषयी जो अनासक्त असतो, बाह्य स्पर्शेषु असत्तात्मा विंदती आत्मनी यत सुखम, मग बाह्य स्पर्शापासून सुख घेत नाही तो त्याबाबत असत्त असतो, पण त्याच वेळेला तो आत्मन सुख मात्र घेत असतो, तो आत्मन सुख मात्र संपूर्णपणे जाणून असतो. विंदती आत्मनी यत सुखम स ब्रह्म योग युक्त आत्मा, तो ब्रह्म प्राप्त होणं हा जो योग आहे ब्रह्मयोग, तो योग ज्यांनी संपादन केलेला आहे असा होऊन राहतो. आणि सुखम अक्षयम अश्नुते, आणि अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही, ज्याला कधीही नाश नाही, असं सुख त्याला प्राप्त होत वगैरे वगैरे. अजून पुढे दोन चार श्लोक आहेत, पण हे नुसते श्लोक आणि त्याचे अर्थ जरी ऐकले तरी देखील या जीवनाबद्दल फार आकर्षण निर्माण होत. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते, हे जे स्पर्शाच्या द्वारे प्राप्त होणारे भोग आहेत ते दुःख योनय, ते दुःखाकडे घेऊन जाणारे, दुःखातूनच निर्माण झालेले खरे असे आहेत. आद्यंतवंत कौंतेय, आणि आदी आणि अंती ते दुःख देतात. न तेषु रमते बुधाः, जे बुध म्हणजे बुद्धिमान आहेत ते अशा भोगांच्या ठिकाणी रमत नाहीत. शक्नोति हैव यः सोढुम प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवम वेगम स युक्तः स सुखी नरः. प्रत्येक ठिकाणी सुख हा शब्द आलेला आहे. प्राक शरीर विमोक्षणात, शरीराचा त्याग करण्याच्या पूर्वी म्हणजे जीवन चालू असताना, शक्नोति हैव यः सोढुम, ज्याला शक्य होत, जो जमवतो काय, काम क्रोध उद्भवम वेगम, काम आणि क्रोध यांच्यापासून निर्माण होणारे जे वेग किंवा आवेग, ते सोडून म्हणजे आवरण, हे ज्याला जमत, सयुक्त तो युक्त असतो, ससुखी न रहा तो खऱ्या अर्थाने सुखी असतो. यहा अंतसुखा, काय शब्द आहेत, अंतरारामः तथा अंतरज्योती एव यहा स ब्रह्म स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छती, तो योगी देह टाकल्यानंतर ब्रह्मनिर्वाणालाच प्राप्त होतो. तो ब्रह्मभूत होऊन ब्रह्माशी तन्मय होतो. जो आतल्या सुखामध्ये, अंतसुखः अंतरारामः, आतल्या सुखानी जो सुखी झालेला असतो, ज्याला आतच विश्रांती असते, तथा अंतरज्योती एव यः, आतली ज्योती किंवा आतला प्रकाश ज्याला प्राप्त झालेला असतो. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषयः क्षीणकल्मषः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहितरतः. तो सर्वभूतहितरतीनी संपन्न झालेला असा ब्रह्म निर्वाणाला प्राप्त होतो. त्याची सगळी कल्मश नाहीशी होतात. त्याच्या ठिकाणाहून द्वैत भावना, द्विधा स्थिती पूर्णपणाने नाहीशी होते. त्यांनी आपली सर्व इंद्रिय आवरून धरलेली असतात असा तो असतो. आणि सर्व भूत मात्रांचं हित व्हावं अशी अखंड भावना त्याच्या ठिकाणी वास करत असते. काम क्रोध वियुक्तानाम यतीनाम यतचेतसाम अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मना. बसल्या जागीच तो ब्रह्मनिर्वाणाला अशा रीतीने प्राप्त होतो. जो काम क्रोध यांच्यापासून वियुक्त होतो असा यतीनाम, मग संन्यासीही म्हणा किंवा कर्मयोगीही म्हणा त्याला, कारण तो संकल्पाचा संन्यास करतो, तो कर्मफळाचा संन्यास करतो, म्हणून त्याला तुम्ही काहीही म्हणा, तो यती असतो. त्याने आपलं चित्त आवरलेलं असतं असा तो अभितो म्हणजे इथंच बसल्या जागीच ब्रह्म निर्वाण रूप मोक्ष प्राप्त करतो असं सांगितलं. आणि मग हे प्राप्त करण्याचा विधी सांगितला, तो आपला विषय नाहीये. भगवंतांनी ध्यानाचा जिथं उल्लेख केला, स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे ब्रुवो, पण या 26व्या श्लोकापर्यंत आपण हे पाहणार आहोत. 18व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत हे सगळे असे लखलखित असे श्लोक आहेत. एक अति उंच पातळीवरचं जीवन सांगणारे असे श्लोक आहेत. आणि हे श्लोक आपल्याला इतकं चांगलं जीवन जगण्यासाठी म्हणून खुणावत आहेत असे हे श्लोक आहेत. समदृष्टी किंवा समत्व ही तसं जर पाहायचं झालं तर भगवद्गीतेचा हा कीवर्डच आहे. भगवंत समत्वालाच अधिक महत्व देऊन नेहमी सर्व भगवद्गीता सांगताना दिसतात. सर्व स्थितींची अंतिम दशा देखील भगवंत समत्व सांगतात. या समत्व बुद्धीनी तो सर्वांकडे पाहतो असं म्हटलेलं आहे. ही जी समत्व बुद्धी आहे, ही समत्व बुद्धी काही प्रकारांनी काम करते. एक म्हणजे द्वंद्वाच्या बाबत समता, द्वंद्व साम्य असं ज्याला म्हटलेलं आहे. दुसरं म्हणजे गुण साम्य, तिसरं म्हणजे फल साम्य. जे फळ जे मिळत असेल कर्माचं त्याच्या अंती देखील समत्व. आणि या तीनही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. द्वंद्व साम्य ही जी गोष्ट आहे, माणसाला छळणारी गोष्ट जर कोणती असेल तर हवं आणि नको असा भाव. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा. ते शीत आणि उष्ण असतात. मात्रा स्पर्श म्हणजे बाह्य जगताचे इंद्रियांना होणारे स्पर्श. हे हवे किंवा नको याच्यामध्ये या सदरामध्ये मोडतात. आपल्याला खूप काही गोष्टी हव्या हव्या अशा वाटत असतात. एक एक मुलगी मध्यंतरी माझ्याकडे आली. ती फोनवर आपल्या एका कस्टमरशी कामाच्या निमित्ताने ऑफिसमध्ये काम करत असताना बोलत असे. तर तो माणूस त्याचा आवाज म्हणा किंवा त्याचं बोलणं म्हणा इतकं चांगलं होतं तिच्या म्हणण्याप्रमाणे की ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याचा आवाज आज ऐकायला मिळणार असं गेल्या गेल्याच तिला वाटायचं. त्या माणसाचे दोन तीन फोन तरी यावेत असं तिला वाटत राहायचं. शेवटी शेवटी जर काही त्याचा फोन आला नाही तर ही तरी काही फोन करून विचारायला लागली. बाह्य जगताचा होणारा स्पर्श याच्यातलं जे हवेपण असतं ते मी तुम्हाला सांगतोय. तिने त्या माणसाला पाहिलाही नव्हता मला येऊन, पण ती इतकी अस्वस्थ झाली की आपल्याला आता सायकोलॉजिकल काही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे की काय असं तिला वाटायला लागलं. कारण तिला सारखंच त्या आवाजाचं वेड लागल्यासारखं झालं. हे एका विषयाबद्दल मी बोलतोय. फक्त ऐकू येणं ऐकणं या एका विषयाबद्दल मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यातला जो हवेपणाचा भाव असतो तसा स्वामीजी म्हणायचे की ती देव यांनी कचाला मधु मधु रात व गिरा असं म्हणते की किती गोड 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 बोलतोस. मी तिला म्हणलं तू ज्याला पाहिलेही नाहीस त्याचा आवाज ऐकण्यासाठी एवढी तळमळ नकोस तू, तुझं सगळं जीवन याने हराम होते. पण ती म्हणाली काय करू, कामाच्या निमित्ताने तर फोन येतो आणि मला तर आवडतं. मग विषयामध्ये व्यक्ती सापडायला सुरुवात होते. विषयामध्ये कशा रीतीने तुम्ही अडकाल, शब्द स्पर्श रूप रस गंध यांची जी अनुभूती इंद्रियांना येते ती अति हवी हवीशी अशी होऊ शकते आणि ती सुखदायी असते. म्हणजे या द्वंद्वाची जी सुरुवात आहे ती हवं आणि सुख हवं, सर्वात शेवटी त्याचा परिणाम सुखामध्ये होतो. किंवा नको आणि दुःखामध्ये होतो. हवं आणि नको हे प्राथमिक द्वंद्व निर्माण होतं आणि त्याचा परिणाम म्हणून सुख आणि दुःख हे वाट्याला येतं, हे पदरात पडतं. हा जो समदर्शीन आहे हा समदर्शीन महात्मा जीवनमुक्त हा इंद्रियांची जी कर्म आहेत त्यांच्याबाबतच इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् याच्या मागे त्याची काही युक्ती आहे. आपण हे श्लोक पाहून फार आकर्षित होतो आणि मग समदर्शीन म्हणून कसं पाहायचं काहीतरी एक नजर फिरवतो सगळीकडे, पण असं समदर्शीन होता येत नाही. याच्या मागे जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेतून हा समदर्शीन झालेला असतो. ती प्रक्रिया म्हणजे मन शुद्ध होणं, अंतःकरण शुद्ध होणं, इंद्रिय जिंकणं, ध्यान करणं आणि मग सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी वस्ती कर असणारी जी जाणीव आणि आपली जाणीव ही तत्वतः एक असं ओळखणं, सर्व भूतात्म भूतात्मा असं ओळखणं, यामुळे ही दृष्टी प्राप्त होते. आपण जसे आहोत तसे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी आणि कधीच आपलं तसं होत नाही. याचं कारण तसं होणारच नसतं. नुसता श्लोक वाचून आणि त्याचा थोडासा अर्थ लक्षात घेऊन जर असं होत असतं तर अनेक त्याच्या जीवनामध्ये एक असतं की जो युक्त झालेला आहे, परमात्मा प्राप्ती ज्यांनी करून घेतलेली आहे, तो नैव किंचित करोमी इति, मी काहीही करत नाही, युक्त हा मन्येत तत्ववित, जो तत्ववित तत्व जाणणारा असतो तो युक्त असतो, आत्मस्थित असतो आणि असं चिंतन करतो की मी याच्यातलं काहीही करत नाही. याच्यातलं म्हणजे कशातलं? पश्यन, श्रुणवन, स्पृशन, जिघ्रन, पाहत असताना देखील, इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन, इंद्रिय आपल्या अर्थामध्ये वर्तन करत आहेत, मी नाहीये त्याच्यात, ऐकत असताना देखील मी याच्यामध्ये नाहीये, मी मुळातच नित्य तृप्त आहे, परिपूर्ण आहे, आत्मस्वरूप आहे, जन्म मरण रहित आहे, त्या ऐकण्याच्या विषयामध्ये मी नाही. कर्मयोगाप्रमाणे देखील जी कर्म आहेत ती कर्म इंद्रियांच्या विषयीच्या विशिष्ट बोधानेच संपन्न होणार, नाहीतर कर्मयोग अज्ञानसारखा राहतो. फळ सोडून द्या, कर्म ईश्वर अर्पण करा, कसं काय करणार? मी आत्मा आहे सारखं लक्षात ठेवा, ममत्व सोडा, अशा आज्ञांनी काही होत नसतं. त्याच्या माग ज्या युक्त्या आहेत त्या युक्त्यांमुळे या आज्ञा तुमच्या जीवनामध्ये न सांगता उतरतात. म्हणून पश्यन, श्रुणवन, स्पृशन, जिघ्रन, अश्नन, गच्छन, स्वपन, श्वसन, प्रलपन, विसृजन, गृह्णन, उन्मिषन, निमिषन नपी, इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन, आपली इंद्रिय आपल्या आपल्या अर्थामध्ये वर्तन करत आहेत आणि जी कर्म होत आहेत ती देखील खरं म्हणजे ब्रह्माच्या आधारावर, म्हणजे माझ्या आधारावर होत आहेत, मी ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मणी आधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः, कर्माला आधार ब्रह्माचा आहे, म्हणजे माझ्या शुद्ध केवळ जाणीव शक्तीचा आहे. त्या आधारावर देह असल्यामुळं देह कर्म करतो. देह मी नाही, संगम त्यक्त्वा करोति यः, त्यामुळे फळ देखील देहाला, मला नको. अशा प्रकारे तो पद्मपत्रम विवांभसा लिप्तते नस पापेन, तो पाप लावून घेत नाही. पाप बुद्धी अर्थात पुण्य देखील, याच्यापासून तो अत्यंत दूर राहतो. अशा पद्धतीने कर्म केल्यामुळे तो युक्त होतो. तो युक्त झाल्यामुळे तो शांतीला प्राप्त होतो आणि जो शांतीला प्राप्त होतो तो सम राहतो. जो परमात्म्याला प्राप्त होतो तो सम राहतो. सम राहतो याचा अर्थ कशानेच भारावून जात नाही, कशानेच त्याची दृष्टी एक्साइट होणं ज्याला म्हणू अशी होतच नाही. विद्या विनय संपन्न ब्राह्मण दिसला, ब्राह्मणाचं दर्शन झालं. तो ब्राह्मण देखील नुसता आई वडिलांच्या, ब्राह्मण आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेला ब्राह्मण असं एवढाच अर्थ नको, तर तो विद्येनी आणि विनयानी संपन्न असा ब्राह्मण. संपन्नता विद्येमुळे येते. विद्या नसेल तर कोणती संपन्नता? ज्ञानाचा अभ्यासक तो ब्राह्मण. अशा रीतीने जो ज्ञानाचा अभ्यासक आहे आणि त्या अभ्यासाने जो संपन्न झालेला आहे आणि असा संपन्न होऊन देखील आपण संपन्न झालो याचा कोणताही अभिमान त्याच्या ठिकाणी नाही. आपण संपन्न झालो यामुळे कोणती जी ग ची मात्रा ती त्याच्या जीवनामध्ये शिरलेली नाही असा. याच्या उलट ज्याच्या जीवनामध्ये नम्रता आलेली आहे असा. ब्रह्माला जे जाणतात, ब्रह्मामध्ये राहतात ते ब्राह्मण. असा ब्राह्मण दिसला, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे. पण हा ही जो पाहणारा आहे पंडित, तो देखील ब्रह्मतेमध्येच राहून पाहतो आहे. त्यामुळे एकत्वानी पाहिल त्याची दृष्टी एक्साइट होणार नाही. तो समत्वातच राहील. समत्वात राहून तो पाहिल याचा अर्थ तो ब्रह्माच्या ठिकाणी तोही आहे ना, म्हणून तोही ब्रह्माच्या ठिकाणी राहील. आणि सर्वत्रच ब्रह्म पाहतो आहोत तशीच ही एक उत्तम पवित्र अशी मूर्ती म्हणून तिच्याकडे पाहिल. कधी कधी काय की खूप विद्वान आणि ज्ञानी असा ब्राह्मण आपण पाहिला, त्याचं आपण दर्शन घेतलं, आपण अतिशय भारावून गेलो. त्याचा आपल्यालाही काही उपयोग नाही. आपली चित्तशुद्धी थोडी बहुत झाली तर ठीकच आहे, पण आपली कर्म इतकी असतात, तेवढ्या दर्शनानंतर आपण आपल्या कर्मामध्ये जातो, मग आपलं बोलणं चालणं सुरू होत. आपण लंबकासारखे एका टोकाला तरी जातो अशा दर्शनामुळं, आणि मग ते झालं तेवढं दर्शन की दुसऱ्या टोकाला जातो. निरूपणी हे सद्वृत्ती जागे, स्थल त्याग होता सवेची लागे, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. निरूपण ऐकत असताना सगळे या क्षणाला परमात्म स्वरूप असतात आणि स्थल त्याग झाल्यानंतर परत आपल्या जागेवर येतात, त्यांचा बोध वगैरे पार निघून जातो. मग पवित्र पुरुषाच्या दर्शनानेही हेच घडतं. याच्याबाबत तो समदर्शी नेहमी असल्यामुळं आणि समत्वानेच पाहत असल्यामुळं विद्या विनय संपन्न ब्राह्मण अथवा गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ चांडाळ सुद्धा जातीवाचक घेऊ नका याच्यातलं कोणतंही. या सगळ्या वृत्ती आहेत. आम्ही एकदा वैकुंठ मध्ये गेलो होतो तर तेव्हा त्यांनी त्यांच्या दृष्टीने बॉडी असते ना ती, आपण त्यांना घेऊन जातो बॉडी, तर त्यांनी ते सगळं पाहिलं तर तो म्हणाला की दात बसवले, दात चांदीचे बसवलेले आहेत का, काय काय आत आहे याचा आधीच अंदाज घेणं आपल्याला कल्पनाही येत नाही. कोणता प्रश्न कशा करता विचारलेला असेल का, सोनं दिसतंय म्हणे बहुतेक. म्हणजे अंगावरचं तर द्यास सोडून आत सुद्धा काय काय आहे ते आधीच पाहणं ही चांडाळ वृत्ती आहे. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय, पण त्याच्यावरच जर उपजीविका असेल तर ती गोष्ट त्यांना तिथं आलेल्या व्यक्तीकडूनच काहीतरी मिळायचं म्हणून ती वृत्ती निर्माण होते. त्याच्या पाठोपाठ अतिशय क्रिमिनल ज्याला म्हणू, धोकादायक, गुन्हेगारी अशी प्रवृत्ती देखील कदाचित निर्माण होऊ शकते, प्रत्येकाच्या ठिकाणी होईल असं नाही. अशा व्यक्तीचं दर्शन झालं, हा पंडित आहे, त्याला खूप दोन टोकं घेतलीत, विद्या विनय संपन्न ब्राह्मण आणि चांडाळ, तर दोन्हींकडे तो समदृष्टीने पाहतो. आता ब्राह्मणाकडे पाहत असताना मी ही ब्रह्म असल्यामुळं त्याच्याकडे विशेष भावाने पाहत नाही, म्हणजे जरा पाहणाऱ्याच्या ठिकाणी अहंकार आहे की काय असं वाटेल, पण तो अहंकाराचा प्रश्न नसतो, तो त्याच्या स्थिरतेचा प्रश्न असतो. आणि त्याच स्थिरतेने तो चांडाळाकडे देखील पाहतो. अशा प्रवृत्तीच्या माणसाकडे पाहतो. आणि त्याच्या त्याच्या दृष्टीमध्ये द्वेष नसतो. हे पाहत असताना देखील त्याची दृष्टी ही साफ असते, कारण त्याच्या वर्तनाने हा कलुषित होत नाही, याची दृष्टी कलुषित होत नाही. तशाच प्रकारची समता, ज्या समतेने तो ब्राह्मणाकडे पाहतो त्याच समतेने तो चांडाळाकडे देखील पाहतो. याचं कारण त्याचं पाहणं हे वरवरचं असतं, तो मात्र आत असतो. नैव किंचित करोमी इति युक्ता हा मन्येत तत्ववित, मी याच्यातलं काहीही करत नाही. इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन, इंद्रिय आपल्या आपल्या अर्थामध्ये वर्तन करतात, मी स्वरूप स्थित आहे, अशी त्याची भूमिका असते. याचा अर्थ लक्षात घ्या की जगामध्ये शुभही आहे आणि अशुभही आहे, जगामध्ये पापही आहे आणि पुण्यही आहे, जगामध्ये मानही आहे आणि अपमानही आहे, जगामध्ये संपत्ती देखील आहे आणि निर्धनता देखील आहे. पण संपत्ती आणि निर्धनता याच्यापेक्षा त्यांनी आपल्या स्वतःला वेगळं काढलेलं आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ठेवलेलं आहे, ही त्याची दृष्टी आहे. शुभ आणि अशुभ याच्यापेक्षा वेगळी अशी त्याची दृष्टी आहे. तो जिथं आहे तिथं शुभही नाही आणि अशुभही नाही, तो जिथं आहे ती गोष्ट ती जागा अगदी वेगळी आहे. असं असल्यामुळं आणि तिथं आलेलंच आहे गवी म्हणजे गाय आणि कुत्रा, गाय आणि कुत्रा एक शुभ दर्शक आहे आणि एक अशुभ दर्शकच आहे. पण पंडित समदर्शीन असा असतो. विनोबांनी असं म्हटलंय की दत्तात्रयांच्या फोटोमध्ये गाय आणि कुत्रा या दोघांनाही त्यांनी स्थान दिलेलं आहे, हे त्यांच्या समदर्शनाचंच लक्षण आहे असं विनोबांनी म्हटलेलं आहे. याचं कारण पाहणारा जो आहे तिथंच सगळी गडबड आहे. द्रष्टा दृश्याशी जर एकरूप झाला तर तो शुभाशी एकरूप होईल, द्रष्टा दृश्याशी जर एकरूप झाला तर अशुभाशी एकरूप होईल. एखादा संपत्तीमान मनुष्य जर असला आणि तुमचं काही काम असलं तर तुमचा सगळा आवाज बदलतो, पाहणं बदलतं. तुम्हाला कल्पनाही येत नाही की तुमचं तसं झालेलं आहे, पण बाकीच्या सगळ्यांना समजतं ते. हा जो पंडित असतो तो पंडित समदर्शी नसतो, तो कोणाचाच आपल्या अंगाने विचार कधीही करत नाही, आपल्या कामाच्या दृष्टीने विचार न करणारा असतो. आणि असं असल्यामुळे त्याची दृष्टी कधी मलिन होत नाही. हे जे हत्ती म्हटलेलं आहे, हा हत्ती का लिहिलाय माहित नाही, पण हत्ती हा असा प्रतीक आहे की हत्तीच्या पाठोपाठ लक्ष्मी येते अशी श्रद्धा आहे, किंवा ती श्रद्धा पसरवलेली आहे समाजामध्ये. गजांत म्हणतात त्याला, जे गजाच्या अंती लक्ष्मी येते. एक माणूस जर हत्तीला पोसत असेल तर हत्तीला पोसण्यासाठी केवढं पाहिजे, स्वतःला पोसण्यासाठी आणि हत्तीला पोसण्यासाठी, तर हत्तीच आपल्या जेवणाची व्यवस्था करतो. हत्तीला पाहण्यासाठी लोक येतात, पैसे देतात, तो माहुताला देत असतो. असं म्हणतात की हत्तीच्या पाठोपाठ आपोआप लक्ष्मी येते. म्हणून हल्ली घरात देखील हत्ती ठेवायची प्रथा निर्माण झाली. कोणीतरी ही एक इंडस्ट्री असली पाहिजे असं मला वाटतं. कोणीतरी हे करतं, हत्तीचं प्रॉडक्शनही करतात आणि मग तसा समजही भरपूर पसरवतात आणि मग पाठवून देतात आणि मग घरात हत्ती सगळ्यांच्या यायला सुरुवात होते. तुम्ही कल्पना करा की झोपडीतही हत्ती असला, तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्येही असा हत्ती असला आणि बंगल्यातही हत्ती असला आणि राजवाड्यातही हत्ती असला तर राजवाड्यात असणारा सहज म्हणतो की गजांत लक्ष्मी म्हणून, पण झोपडीत अशी लक्ष्मी येईल? काही कर्माला काही सिद्धांत आहे? नाही. इतकी झापडं लावून. पण हत्ती हा त्या समजापोटी घेतलेला आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिताहा समदर्शिनाहा. तो पंडित आहे तो समदर्शिन समत्वानी या सर्वांकडे पाहतो. तो आत असलेलं ब्रह्मच त्यांच्या ठिकाणी आहे अशा भावनेने त्यांच्याकडे पाहतो. समवर्तीनाहा म्हटलेलं नाहीये. तो ब्राह्मणाशी ब्राह्मणाच्या न्यायाने वागेल. आणि चांडाळाला बस झालं आता, हे एवढं झालं तुझं सगळं, जा आता असंही म्हणेल. ते म्हणायलाच लागेल त्याला. एका न्यायाने नाही करता येणार. समवर्तीन असू नाही शकत. स्वामीजी म्हणाले की म्हणायचे की जावयाला घरी बोलवलं. पूर्वीचा काळ, जावई काय घोड्यावरून आला तर घोड्याला तबेल्यात बांधायचा आणि जावयाला घरात घ्यायचा. घोडा आणि जावई दोघांनाही घरात नाही घ्यायचं. जावयाला पुरणपोळी आणि घोड्याला चंदा. घोड्यालाही पुरणपोळी, आपल्या जावयाच्या घरचा घोडा आहे, असं नाही करायचं. समवर्तीन ही गोष्ट निराळी आहे. भगवद्गीता तर ते बोलत नाहीये. मात्र समदृष्टीने पाहणं हा गीतेचा कटाक्ष आहे. पश्यामी ते रूपम जनांतरस्थम. आत असलेला जो बोध आहे तर त्या बोधाने सर्वांच्या अंतरयामी तोच प्रभू भरून राहिलेला आहे. अशा बुद्धीने पाहणं ही मात्र साधनाच आहे. ही समदृष्टी आहे. हा समदृष्टीचा अभ्यास आहे. हा जीवनमुक्त होण्याचा अभ्यास आहे. मग हा मशकू हा गजू कि हा श्वपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेल के. ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैसे स्वप्न जागतया. एथ भेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला होवावा तो आधीची नाही आघवा आता विषमू काही. तो अहंभाव आधीच निघून गेलाय. आता त्याच्या जीवनात विषमता राहणार नाही. विषमता म्हणजे काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार ही विषमता आहे. आणि शुभ सम दृष्टीने पाहणं, शांती क्षमा दया प्रेम करुणा ईश्वर भाव हे समत्व आहे. ही समदृष्टी आहे. त्याच्या जीवनात आता विषमता राहणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा विषय आपण पुढच्या वेळेला बघू. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी स्वामी जी बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुनाथ।